लाइट्स कैमरा एक्शन.
नमस्कार, मी रोहिणी हट्टंगडी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
सासूबाई
सांभाळायचे. हा, म्हणजे तो जवळजवळ 6 वर्षाचा होईपर्यंत त्यांनीच सांभाळला. ऍक्च्युली सासूबाई तो 6 वर्षाचा असताना सासूबाई गेल्या आणि नंतर सडनली असा स्ट्राईक झाला, अरेच्या आता मला माझ्या मुलाला पण सांभाळायचे. ओ गॉड, आपण किती रिलाय करत होतो त्यांच्यावर असं वाटायचं. त्यामुळे
तुम्ही सगळ्या सासूंचा रोल प्ले करता, एक कडक सासू, एक गोड सासू, यु नो. म्हणजे आता ऍक्च्युली तुमची सासू पण फार गोड होती तर.
अगदी अगदी भयंकर. तेव्हा अर्थात सुरुवातीला फार काही कमवत नव्हते मी, पण तरी सुद्धा कधी प्रयोगाहून आम्ही रात्री यायचो, त्यांना माहीत असायचं 1-1.5 वाजता आम्ही यायचो. मग दुसऱ्या दिवशी जयदेवनी चला 8 वाजले रोहिणी उठ असं म्हणायला, अरे काल झालाय ना प्रयोग, उशिरा आली ना, झोपू देत ना तिला, असं म्हणून ठीक आहे म्हणायचं. मग ते कुठेतरी तुमच्या ह्याला लागतं ना की आपल्याला त्यांनी एवढी सूट दिलेली आहे, मग आपण का त्यांना त्रास द्यावा असं व्हायचं माझं.
जयदेव सर जे आहेत, खरं तर मी कधी त्यांना बघू नाही शकले, भेटू नाही शकले अनफॉर्च्युनेटली, पण ते कॅन्सरने गेले असं कळालं. आय एम शुअर की दॅट पिरियड मस्ट हॅव बीन व्हेरी व्हेरी क्रुशियल फॉर यू.
या इट वॉज, कारण त्यावेळेस माझ्या 2 सिरियल्स चालू होत्या, एक तर 4 दिवस सासूचे आणि दुसरी हिंदी बेटिया. आणि त्यांना जेव्हा डायग्नोज झालं तेव्हा म्हणजे डॉक्टरांनी जी केमिओथेरपी सांगितलेली त्याचा तो खर्च असायचा, आणखीन त्यांच्याबरोबर कोणीतरी पाहिजे, आणि नुकताच असीम FTIमधून परत आलेला, त्याचं पण स्ट्रगलिंग वगैरे चालू होणार होतं, आणि त्याच सुमाराला त्यांना डायग्नोज झालं. आता काय करायचं काय करायचं असं चाललेलं असताना मग ही सिरियल सोडू का 4 दिवस सोडू, त्यांनी स्पष्ट सांगितलं रोहिणी एकही सिरियल सोडायची नाही, फक्त रिक्वेस्ट करते ना मी जरा उशिरा येईन, म्हणजे 10 वाजता येईन आणि मला 7 वाजता प्लीज सोडा आणि माझे त्या दरम्यान सगळे सीन्स हे करून घ्या. इथं खलीलजींनी तर अगदीच मानलं आणि तिकडं सुद्धा धीरजजींना जेव्हा सांगितलं असं असं आहे तर त्यांनी पण इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि दिवसभर मग असीम असायचा त्यांच्याबरोबर. मग मी आल्यानंतर मग आय यूज टू टेक ओव्हर आणि मग केमोथेरपी असेल तर त्यावेळेस मग मी सांगायची की मला तेवढी 4 दिवस सुट्टी द्या म्हणून. पण जयदेवजी वॉज सच अ पर्सन ना की कधीतरी मला आत्ता त्यांचं प्लॅनर मिळालं होतं, तर प्लॅनरमध्ये 4 दिवस केमोथेरपीचे, 6-7 दिवस त्याचा नंतरचा आठवडा मार्क केलेला असायचा बॅड डेज, नंतर मार्क केलेला असायचा ऑल राईट डेज, आणि नंतर मार्क केलेला असायचा 1-4-5 दिवस गुड डेज. तोपर्यंत त्यांना बरं वाटलेलं असायचं. मग कधी काही करायचं झालं ना तर ह्या 4 दिवसात आपण करूयात, मग लगेच पुढच्या केमोथेरपीची वेळ यायची. सो नियरली 4 महिने ही वॉज लाईक, डॉक्टर आय एम गुड फायनान्शियली, सायकोलॉजिकली, मेंटली, इमोशनली आय एम गुड, सो गो हेड वगैरे, इतकं 4 महिने सांगायचे. 4 महिन्यानंतर मला वाटतं 5व्या आणि 6व्या केमोथेरपीला ही स्लाइटली वॉज डाऊन, का झालं होतं मला माहिती नाही. आणि सुरुवातीला त्यांचा जी जंक्शन म्हणतो ना आपण त्याचा होता, तर तिथे ग्रोथ आहे म्हणून सांगितलं, तर त्यांना डॉक्टरने सांगितलं होतं तिथली ग्रोथ काढायची आणि मग शिवून टाकायचं, आणि मग तुम्हाला फक्त एवढंच होणार की तुम्ही जेवल्या तुम्ही झोपू नाही शकणार. पण ऐन वेळेला जेव्हा डॉक्टरनी ओपन केलं तेव्हा त्यांना इतर लंबर एरियामध्ये त्यांना थोडं पसरलेला दिसला, आणि नंतर मग 6 केमिओथेरपीज झाल्यानंतर मग आपण थांबूयात म्हणून झालं. पण नंतर मग म्हणजे त्यांचे केस पण आले होते, ही स्टार्टेड गोईंग फॉर हिज लेक्चर्स. लेक्चरच्या नंतर घरी येऊन काही करायचं नाही, कुठेही जायचं नाही, पण लेक्चरला कारण भयंकर आवड होती आणि त्यांना सकाळी 7 वाजता मग असीम घेऊन जायचा, असीम बसायचा तिथे आणि त्यांना घेऊन परत यायचा.
93.5 रेड FM बजाते रहो.